आता कुठं जेवण करणार? दोन दोन दिवस आधीच एकदम येतात ना. आता तुला येतो ना जयंत बार बापा ओराव बसायला. नाही जाऊ दे, मला भूक नाही, मला इच्छत नाही काम व्हायची. त्यांना पगार जरी वेळ दिला तरी माणूस काम करत. पैशात खर्चायला बाबा. आज तू तुला पत्र सांगशन मध्ये रे माझं बँक चालू असेल ना.